कॉफी क्रिकेट आणि बरच काही.
नमस्कार, मी गौरव जोशी.
आणि मी अमोल कराडकर. आणि हे सुनंदन लेले.
आणि तुमचं सगळ्यांचं कॉफी क्रिकेट आणि बरच काही म्हणजे CCBK वर स्वागत.
थांबा थांबा थांबा, पहिल्यांदा गौरव मी एक अत्यंत महत्वाचं काम करणार आहे. हा बोळा आहे ना, बोळा याच्या तोंडात कोंबडा. आपले CCBKचे एक फॉलोअर आहेत गौरव, अमृत नावाचे. मला DM आला भारताची न्यूझीलंड विरुद्धची मॅच संपल्यानंतर की तुमची भविष्यवाणी ही भारतासाठी शापवाणी ठरत आहे. जर माझ्या भविष्यवाणी काही आयुष्यात काहीतरी होत असेल तर मी पहिल्यांदा माझा पगार वाढू दे असं म्हणू शकते ना.
मला वाटलं तू CCBKचा सबस्क्राईबर म्हणशील.
ते वाढतील आपोआप. पण मला एक सुरुवातीला फक्त एक मला म्हणायचंय की सगळेजण भारतीय क्रिकेटचे फॅन्स असं एक त्यांना आशा होती की 2007 सालची पुनरावृत्ती, म्हणजे गौरव तू विचार कर काय म्हणायचंय मला, की 2007ची पुनरावृत्ती 2021 मध्ये होईल. तर ती पुनरावृत्ती तर होतीये, पण 2007 वर्ल्ड T20ची नाही तर 2007 ODI वर्ल्ड कपची होती.
अगदी अगदी तेच अक्षरशः, म्हणजे काय म्हणतात त्याला, आज खपली निघाली असं मी म्हणेन की जुनी जखम होती, भरत आलेली होती. परंतु जवळजवळ 14 वर्षांचा ते वनवासच असतो 14 वर्षांचा, तर हा वनवास नव्हता, 14 वर्षांचा काळ चांगला होता. परंतु ते अगदी आठवत आहे, म्हणजे ते जे दुःख होतं तसंच आज होत आहे. कारण हा पराभव जो होता तो जिवारी लागणार आहे. खेळ म्हणल्यानंतर हरजित होते रे, तेवढं पचवणं, एवढी टीमही मनानी तगडी आहे ना. आपण एवढं क्रिकेट पाहिलंय की आपल्याला ते पचवायला त्रास होत नाही. परंतु एक पराभव 10 विकेटचा, दुसरा पराभव 8 विकेटचा, बॅटिंगलाही अपयश, बॉलिंगलाही अपयश, त्यामुळे नाही नाही बरोबर नाही वाटत आहे.
मी तुम्हाला दोघांना विचारतो कारण तुम्ही तिथे आहात. गेले 6 दिवस तुम्हाला कुठे जाणवलं, कारण बरेच लोक आता बरीच कारण निघतायत, पण कुठेतरी 5 महिने बरेच प्लेयर्स घरी गेले नाहीत, कुठेतरी हा घर त्याचा कुठला तरी फटीक म्हणा किंवा काय, म्हणजे असं कुठनं जाणवत होतं तुम्हाला दोघांना काय, म्हणजे कुठलं कारण म्हणायचं?
हे गौरव, थोडस कोविड झाल्यानंतर आपण आठवत बसतो ना, अरे मी याला भेटलो होतो का, मी तिकडे गेलो होतो का, मी इथं जाऊन चहा प्यायला होता का. पण तुम्हाला कोविड झालेला असतो तशा टाईपचं मला हे वाटतंय की फटीग आहे, हे आहे, ते कारण खूप आहेत. परंतु ही कारण इंटरनॅशनल स्पोर्टमध्ये अशी देऊन चालत नाही. त्याचं कारण असं आहे की तुमच्या एखाद्या डिपार्टमेंटला अपयश येणं हे स्वाभाविक आहे. आणि दरवेळेला खेळ म्हणजे काय असतो रे, की तुम्ही आव्हानं स्वीकारायला तुम्हाला जमलं पाहिजे. ती आव्हानं स्वीकारून अडचणीतनं मार्ग काढून, समस्येतनं मार्ग काढून तुम्हाला प्रगतीचा मार्ग शोधता यायला पाहिजे. ह्यालाच इंटरनॅशनल स्पोर्ट म्हणतात. कारण जर का असं असलं की कुणीतरी अंडरआर्म बॉलिंग टाकतंय, हे घे, अरे आता तू मार, तर त्याला अर्थ उरत नाही. मी नेहमी म्हणतो की 2 out 200 बॅटिंगला जायला मजा नसते. 3 out 17 आहे, नंतर तुम्ही बॅटिंगला जाताय आणि नंतर तुम्ही स्कोअर करता याला महत्व आहे. तसं मला आत्ता झालेलं वाटतंय की IPLचा थकवा, बबलचा हे अमुक तमुक, हे सगळं जरी झालं तरी अखेर ICC टुर्नामेंट, T20ची वर्ल्ड कप स्पर्धा, ज्याची सुरुवात यशाने आपण केली होती, तिथे हे मोठं अपयश येणं हे खेळाडूंच्या दृष्टीने चांगलं नाहीये आणि BCCIच्या दृष्टीने नाही.
एकच सांगतो की ही जी कारण आहेत ना, भारताचं T20 वर्ल्ड कप मधलं अपयश, या विषयावर आपण 8 नोव्हेंबरला भारताचा शेवटचा सामना झाला ना की त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये चर्चा करू. आत्ता मला असं वाटतंय की भारताचं न्यूझीलंड विरुद्धचं अपयश, त्याच्या बाबतीत मला काय म्हणायचंय. आपण साध्या मराठीत म्हणतो ना गॅब की वन्स इज फ्लूक, ट्वाईस इज कन्सिस्टन्सी, ते इथे चव्हाट्यावर आलं असं मला वाटतं. की पहिल्यांदा पाकिस्तान विरुद्धची मॅच काही उगीच गडबड नव्हती झाली, ही गडबड होणं अपेक्षित होतं. आणि म्हणून जसं तू म्हणतोस तसं की आपण ती जी टुर्नामेंट सुरू व्हायच्या आधीची जी क्लिप होती, 4 semi-finalists, त्याच्यात एकाने आपल्या तिघांपैकी घेतलं नव्हतं भारताचं नाव, ती क्लिप परत परत चालवायचं कारणच हे होतं. कारण काय, कुठे ना कुठेतरी असं वाटत होतं, धाकधूक वाटत होती की हे होऊ घातलंय. कारण काही काढा, मुद्दा काय, तुम्ही बैदरावर गेल्यानंतर तुम्हाला झेपत नाहीये, तुम्हाला संघाचा बॅलन्स तुमच्या ना 18 आहे, ना 15 आहे, ना 11 आहे. एक मॅच नाही, सलग 2 मॅचेस हे दिसलंय. आणि आता असं झालंय की आता फक्त आपण कागदावर फक्त आपण समीकरण मांडू शकतो, ज्याला साध्या मराठीत गॅव इक्वेशन्स म्हणतात, की कसं अजून तीन मॅचेस जिंकल्यानंतर भारत किती किती रन्सने जिंकला, किती किती विकेट जिंकला की भारत पोहोचेल. अहो आधी एक मॅच तर जिंका.
मीच तुम्हाला दोघांना जास्त प्रश्न विचारणार आहेत का तुम्ही आहेत, पण काय म्हणजे टीम मध्ये म्हणजे या बॅलन्स मध्ये तुम्ही म्हणताय विराट कोहली रोहित शर्मा काय बॅलन्स मध्ये चुकलं का, कारण कंडिशन कशा होत्या आपल्याला माहिती होतं ड्यू येणार आहे का, न्यूझीलंडला किती क्रेडिट घ्यायचा का. आता ते म्हणतात ना की जेव्हा आयसीसीची कुठली टुर्नामेंट असेल तेव्हा एक बोगी टीम असते त्यांच्या विरुद्ध काही ना केलं तरी हरतो, तशी न्यूझीलंड झाली आहे का, काय दोघांना वाटतं.
नाही एकदा दोनदा नाहीये, टी ट्वेंटी मधला हा तिसरा पराभव आहे आणि 19 वर्ल्ड कपला त्यांनी आपल्याला हरवलेला आहे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला हरवलेलं आहे, त्यामुळे ही टीम आपल्या बोकांडी बसलेली आहे, मानगुटीवरती बसलेली आहे. आणि नाणेफेकीचं म्हणजे टॉसचा जरा इश्यू आहे की या दुबईच्या ग्राउंडवरती संध्याकाळच्या मॅचमध्ये सेकंड बॅटिंग करत असताना इनफॅक्ट ऑस्ट्रेलियाला सुद्धा इंग्लंडनी ज्या पद्धतीने धोपटून काढलं, हरवलं वगैरे नाही धोपटून काढलं, त्याचा विचार करता हा चॅलेंज खूप मोठा आहे. पण परत मी त्या मुद्द्यावरती येतो की हे आव्हान स्वीकारणं हे चॅलेंजेस स्वीकारणं याला तर इंटरनॅशनल स्पोर्ट म्हणतात. जर रोहित शर्मा आहे के एल राहुल आहे विराट कोहली या तिघांवरती ती भिस्त होती, या कुणीतरी एकाने 20 ओव्हर खेळण्याची मानसिक तयारी दाखवली असती तर ते जमलं असतं.
आणि ड्यूचं जे म्हणलास ना तू गौरव, तर दव कधी येतं आपल्याला माहिती आहे, आपण फक्त आपल्या दर्शकांना आणि श्रोत्यांना एकदा आठवण करू की जेव्हा दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान याच्यात खूप अंतर असतं, खूप फरक असतो, तेव्हा दव येतं. ही जी मॅच होती भारत आणि न्यूझीलंड त्याच्या आधीचे सलग 3 दिवस दुबईत सामना होत होता आणि तेच प्रत्येक सामन्याला आम्ही बघत होतो, सध्या तसं नाहीये, त्याच्यामुळे दव येत नाहीये. मुद्दा काय येतोय, बॉल जास्त चांगला बॅटवर येतोय दुसऱ्या इनिंग्स मध्ये
करून बॅट
ओके, त्याच्यामुळे दव हे कारण नाहीये. आणि परत तेच झालं की बॉलर्सना दोष देण्यात कारणच नाहीये. जर कुठलाही संघ तुम्ही आज मॉडर्न डे टी ट्वेंटी मध्ये 110 रन्स केले तर कुठलाही, आणि मी कुठल्याही डिमिनिंग हे म्हणत नाहीये, पण कुठल्याही आंतरराष्ट्रीय संघाला कुठलाही फ्रँचाईज महिला संघ देखील 110 रन केल्यानंतर हरवे.
मला कुठेतरी वाटतं की जर टी ट्वेंटीचं ऍडव्हान्समेंट झालेली आहे आणि ते म्हणजे आता इंग्लंड सर्वात चांगली टीम आहे कशी खेळते, पाकिस्तान पण चांगली खेळते, डेप्थ आहे, कुठेतरी जो प्लेअर येतो तो येऊन फटाफट मारायला लागतो. इंडिया अजून तुम्हाला दोघांना वाटतं का की कधीतरी जे स्टाईलनी खेळते ती पूर्वीच्या टी ट्वेंटी सॉरी वन डे क्रिकेट स्टाईल खेळते की टॉप थ्रीनी बराच वेळ एका साईडनी बॅटिंग करावी, खूप वेळ बॅटिंग डेप्थ नाहीये. आज तरी शार्दूल ठाकूर 8 नंबरला असला तरी बाकीच्या टीमचं 8-9 नंबर पर्यंत 1-2 बॅट्समन पाहिजे, तरी 5 बॉलमध्ये तरी 1-6 मारायची कपॅसिटी पाहिजे. ह्याच्यामध्ये माग कुठेतरी कमी पडते इंडिया, काय वाटतंय तुम्हाला.
मला वाटतं कमी पडणं जास्त पडणं याच्यापेक्षा ही होती समस्या, डोळ्यासमोर दिसत होती आणि ते आज बुमराहनी सुद्धा बोलून दाखवलं की आम्हाला कळत होतं की पहिली बॅटिंग चुकून जर का टॉस हरला. आज खूप दिवसांनी खरं तर विराट कोहली टॉस हरला नाही तर ही समस्या झाली नसती. तर याच्यात गंमत अशी आहे की कुशन द्यायचा प्रयत्न केला होता, की कुशन देण्याचा विचार केला होता की बॉलरला कुशन द्यायला पाहिजे कारण सेकंड बॅटिंगला सोपं पडतं वगैरे, परंतु त्याच्या जवळपास पण आपण जाणलो नाही हे दुःख होतं. आणि ग्राउंड मोठं आहे की एक जर का आजच्या न्यूझीलंडच्या मॅचचं पाहिलं तर एका बाजूनी फक्त रोहित शर्मानी एकदा जी ती सिक्सर मारली तो बॉल जोरात टाकण्याचं जे प्रमाण होतं पायावर आला आणि लगेच त्यांनी तो हापसला, पण ते सोडून आज ईस्ट सोधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्येही त्यांनी फार महत्वाचा पॉईंट सांगितला की आम्ही जाणीवपूर्वक बॉल पुढे टाकला नाही, स्पिनरनी जाणीवपूर्वक बॉल पुढे टाकला नाही आणि त्याचा परिणाम आज आपल्याला याच्यावरती झालेला दिसतोय. एकानी 4 ओव्हरमध्ये 12 रन दिल्या, दुसऱ्यांनी 4 ओव्हरमध्ये विकेट 2 काढल्या, ट्रेंट बोल्ट तर आपला छळ करतोच आहे. हे सगळं जमून आणण्याचं म्हणजे ही क्लासिकल रेसिपी फॉर डिझास्टर झाली आणि त्याच्यातनं मार्ग काढता आला नाही हेच मोठं अपयश आहे.
नाही मला कुठेतरी आज जो विराट कोहलीने जो शॉट मारला ह्याच्यावरनं मला ते सगळं जाणवतं की इंडियाची टी ट्वेंटी क्रिकेटची स्टाईल विराट कोहली स्लॉग स्वीप मी तरी इतक्या वर्ष त्याला कधी बघताना मारत नाही. आयपीएलमध्ये तो थोडासा मारायला लागलेला ह्याचा अर्थ कुठेतरी जाणवत होता की त्याच्या पण लक्षात आलेलं की कुठेतरी इंडियाची बॅटिंग मागे पडते आणि त्याच्यात त्याची पण बॅटिंग मागे पडते. ते एक मला सुंदर एक एक्झाम्पल होतं. ही मॅच हरलेली आहे अमोल, अजून इंडिया, आता तू सांग तू, कारण तुलाच विचारलं पाहिजे, तुझं सगळं भविष्य तू सांगतोस ते बरोबर असतं, पण आता म्हणजे इंडिया डेफिनेटली आउट का आता म्हणजे पुढल्या मॅचचं काहीतरी, कारण शेवटी अजून 3 मॅचेस आहेत ना.
एक्झॅक्टली, कागदावर काय आता भारताने असं होप करायचं की अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवायचं, त्याहून महत्वाचं भारताने 3 मॅचेस जिंकायच्या, आणि त्याहून महत्वाचं त्या 3 मॅचेस खूप मोठ्या फरकाने जिंकायच्या. आणि ह्या याच्यात आत्ता मला भारताचा चान्स जवळजवळ शून्य वाटतोय सुनंदन, कारण अफगाणिस्तान जे 2 मॅचेस ऑलरेडी जिंकलेत ना, स्कॉटलंड आणि नमिबिया, 1 मॅच 130 धावांनी जिंकलेत, 1 मॅच 80 धावांनी जिंकलेत. नेट रन रेट मध्ये त्यांना आता, त्यांनी भारताला किंवा न्यूझीलंडला जर शेवटच्या चेंडूवर जिंकले ना ते, तरी अफगाणिस्तान पुढे जातील अशी आत्ता अवस्था आहे. त्यामुळे भारत ही खूप लांब, जसं मुंबई इंडियन्स आयपीएल मध्ये झालं होतं ना सगळं कागदावर, तसं भारताची अवस्था झाली असं मला वाटतंय.
नाही, कारण हे काय भावनिक आपण म्हणू शकतो की अरे अजूनही संधी आहे वगैरे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं वगैरे, क्रिकेटमध्ये असं काही होत नाही. आपण किती जरी क्रिकेटचं हे केलं, संस्कृती जपण्याचा विचार करण्याचा, कारण आता जे आहेत ते कागदी घोडे आहेत, घोडे आणि कागदी घोडे, म्हणजे पुलाव आणि खयाली पुलाव, अशातला तो खयाली पुलाव आहे हे जाणून घेतलं पाहिजे.
मला परत एकदा तेच विचारायचंय का, तुला जर काही बाकी मुद्दा मांडायचा नसेल तर मला परत तुम्हाला दोघांना विचारायचं आहे. सलग 3रा आठवड्यात आपण गप्पा मारतोय, जर भारत आणि न्यूझीलंड सामन्यानंतरचे पॉईंट टेबल्स बघितले, टीम्सचे फॉर्म्स बघितले, तर 2 ग्रुप्समधल्या 2 सेमीफायनलिस्टच्या टीम्स तुमच्या कुठल्या?
मला आता न्यूझीलंड पाकिस्तान या बाजूनी आणि इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया त्या बाजूने असं वाटतंय.
मला पण ऑस्ट्रेलियाचं कठीण वाटतंय, कारण ते पण खूप दणका खाल्लेला आहे इंग्लंडकडनं. म्हणजे मला वाटलेलं आज कसं, म्हणजे थोडी ऑस्ट्रेलिया जिंकली असती तरी माझ्या चेहऱ्यावर तरी थोडासा आनंद असता, पण आपल्या तिघांवर म्हणजे थोडस इंडिया हरली आहे, ऑस्ट्रेलिया हरली आहे, अमोलचं फक्त भविष्य बरोबर ठरतंय ह्याच्याबद्दल भरपूर खुशी आहे, आपल्याला पण, सीसीबी केला पण, अमोलला पण. पण अमोल मला वाटतं इंग्लंड, खरं सांगू तर मला वाटतं साऊथ आफ्रिका जाईल, मला वाटतं ऑस्ट्रेलियाच्या पुढे त्या ग्रुपमध्ये, आणि इकडनं पाकिस्तान आणि च्या जशी मॅच झाली तेव्हा न्यूझीलंड, पण अफगाणिस्तानचा काय भरोसा नाही. अफगाणिस्तान जिंकली तर बरं होईल, चौथ्यात सेमीफायनल बघायला आपल्याला पण आवडेल, पण अजूनही डिफिकल्ट वाटतं. पण इंग्लंड सगळ्या म्हणजे टीम्सच्या पुढे वाटते, इव्हन पाकिस्तानच्याही पुढे वाटते. पण एक लक्षात घ्या, अजून इंग्लंडला टफ मॅच झाली नाहीये, 3 मॅचेसमध्ये त्यांनी पहिले बॉलिंग केली आहे, तेवढा किती ऍडव्हान्टेज मिळतो आपल्याला माहितीये. पण हा सगळा खरंच वर्ल्ड कप खरंच ओपन झालेला आहे एक कारणामुळे सुनंदन, एका माणसाच्या भविष्यामुळे.
तर मी बोलणार आहे आणि मी सांगतोय की म्हणतोय की त्या चिवडा ग्रुप जो आहे ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा, त्याच्यात अजूनही मला असं वाटतं की वेस्ट इंडिजची सरशी राहील.
अरे बापरे,
शेवटच्या 2 मॅचेस ते चांगल्या फरकाने जिंकून ते कसे ना कसे तरी पोचतील असं मला अजूनही वाटतंय. सो इंग्लंड आणि वेस्ट इंडिज आणि भारताच्या ग्रुपमधून मी थोडस बदलतोय. मी गेले 2 आठवडे म्हणलं होतं पाकिस्तान आणि न्यूझीलंड, मी आज म्हणतोय पाकिस्तान आणि अफगाणिस्तान.
आई शपथ,
मला वाटलं तो इंडियाला प्रेडिक्ट आता करायला लागेल, भरोसा नाही त्याचा, आणि जर त्यांनी सांगितलं तर हॅट्स ऑफ.
येस, तर आता आपण थांबूया मला असं वाटतं. भारताच्या एकामागून एक आता 2 सामने असतील, कदाचित 3रा सामना होईल शेवटचा भारताचा, तेव्हा आपण आता बोलूया. पण तोपर्यंत तुम्ही सगळेजण सीसीबीकेच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर येत राहा, सुनंदन लेले आपल्या बरोबर पुन्हा पुन्हा येत राहतील, आपण त्यांना त्रास देत राहू. आणि तुम्हाला सगळी सोशल मीडिया हँडल्स माहिती आहेत, तुमचा अभिप्राय नोंदवा, तुमचा जर काही प्रश्न असतील किंवा तुमच्या टॉप 4 टीम्स कुठल्या असतील ते आम्हाला कळवा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर सीसीबीके मराठी हा पत्ता, तिथे या, नोंदवा. यूट्यूब चॅनल बघतच आहात तसेच बघत राहा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. आणि पॉडकास्ट नुसता ऐकायचा असेल तर तो कॉफी क्रिकेट आणि बरंच काही या नावाने तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवर नक्की जाऊन ऐका. मी दमलो
आणि ज्योतिष महाराजांचं ज्योतिष ऐकत राहा.
येस, तर ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत. धन्यवाद.